आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन। रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर। महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं। रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून।
रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला। त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली। ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे। यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता। इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले। पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे। त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले। सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली।
ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है। जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफ़ी बेहतर स्थिति में हैं। ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज़्यादा लंबे समय तक नहीं रहे। काफ़ी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफ़ी सुदृढ़ है, हमारे बैंक्स सक्षम है, कुल मिलाकर के हम काफ़ी बहुत अच्छी स्थिति में हैं।
देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं। बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं। अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली। त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत। याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत। सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या पॅकेजचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल। या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील। संध्याकाळी ते दमणला भेट देणार आहेत। तिथे आरोग्यसेवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील महत्वाच्या सुविधांसह सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार आहेत. तसंच नमो विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं आणि आधुनिक रुग्णालयाचं मोदी उद्घाटन करणार आहेत. आयकॉनिक ब्रिज, दमण कन्व्हेन्शन सेंटर आणि निफ्ट कॅम्पस यासारख्या अनेक महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्री मोदी करणार आहेत. तसंच लक्षद्वीपसाठी 885 कोटी रुपये किमतीच्या बंदर प्रकल्पांचीही पायाभरणी ते करणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्मपुरस्कार प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जाहीर केले जातात. कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातात. सीबीएसईच्या निकालानंतरच्या तक्रार निवारण प्रक्रियेच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या 70,000 जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात गुणपडताळणीसाठी 7,314 अर्ज तर पुनर्मूल्यांकनासाठी 63,000 जास्त अर्जांचा समावेश आहे. 13 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांबाबत असमाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसंच ऑनस्क्रीन मार्किंग प्रणाली अंतर्गत मूल्यांकनाच्या अचूकतेविषयीही प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी सीबीएसईने ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंशकरुणन आणि एम आर अर्जुन या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरोन ताई आणि कांग खाई झिंग यांनी काल त्यांना चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इराणबरोबर वाटाघाटी सुरू असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत तेहरानला अण्वस्त्र निर्मितीपासून कायमस्वरूपी रोखण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भविष्यात कोणत्याही करारानुसार इराणला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही असंही ते म्हणाले. ओमानने मस्कतजवळच्या आपल्या एका महत्वाच्या तेल निर्यात केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची निर्यात थांबवली आहे. मीना अल फहल या निर्यातीसाठीच्या मुख्य केंद्राजवळ हा स्फोट झाला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंशकरुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.